प्रकरण तिसरं, योजकता. नेहमीच्या सर्वसामान्य व्यावहारिक जीवनामध्ये योजकतेला फार महत्त्व आहे. अगदी सकाळी 6 गाडी गाठायची असेल तर आदल्या दिवशी योजना आखून त्याप्रमाणे लवकर झोपावे लागते, म्हणजे सकाळी लवकर जाग येते. मग उठून आंघोळ, चहा, नाश्ता आटोपून योग्य वेळी आपण बाहेर पडतो आणि वाहन मिळून गाडी गाठली जाते. 10 कामावर जायचं असो, संध्याकाळच्या सभेला जायचं असो किंवा रात्रीच्या सिनेमाला जायचं असो, दूर कशाला, अगदी आपल्या घरातला TV वरचा छायागीतासारखा ठराविक वेळी सुरू होणारा कार्यक्रम पाहायचा असला तरी ती वेळ साधण्याकरता, इतर सर्व आवश्यक कामांच्या पूर्ततेकरता जरूर काहीतरी योजना आखावी लागते. अर्थात ती मनात असते पण योजना असतेच. त्याचीच पुढची पायरी म्हणजे प्रपंच चालवण्याकरता आर्थिक योजना तयार करावी लागते. आता तर संतती देखील योजनाबद्ध रीतीनेच व्हावी लागते. आणि अशा प्रकारच्या योजना आवश्यक नाहीत असे कोण बरं म्हणेल? कारण आपलं उद्दिष्ट आणि त्याकरता उपलब्ध असलेली साधन सामग्री यांचा ताळमेळ अवश्य साधला पाहिजे, नाहीतर दुरावस्था निर्माण होईल हे आपल्याला कळतं. उद्या अडचणीच्या प्रसंगी कामाला यावा म्हणून आज मिळालेला सर्वच पैसा शहाणा मनुष्य आजच उधळून टाकीत नाही, काही योजना तयार करतो आणि प्रसंगी थोडा चिमटा सहन करून 2 बाजूला टाकतो. पण हे केव्हा? आपले उद्दिष्ट कळलं असेल तर. प्रपंच सुखाने करणे असो, कामाला जाणे असो अथवा गाडी गाठणे असो, यात उद्दिष्ट डोळ्यासमोर अगदी स्पष्ट असते. ही तर जीवनातली हरघडी बदलणारी आणि सातत्याने नवनवीन निर्माण होणारी उद्दिष्टे झाली. पण जीवनाचंच उद्दिष्ट काय याचा आपण क्वचितच विचार करतो. जसं आगगाडी गाठायची, नोकरी साधायची, प्रपंच करायचा, पण कशा करता, ही सर्व तात्कालिक उद्दिष्टे आहेत. परंतु ह्याच्या आत खोलवर दूरगामी स्वरूपाचं उद्दिष्ट लपलेलं आहे, ते म्हणजे सुख मिळणे. सुखाचं स्वरूप व्यक्तिगत विचारानुसार भिन्न भिन्न असेल, परंतु प्रत्येक व्यक्तीची जीवनातील प्रत्येक धडपड ही सुखाकरिताच असत नाही काय? म्हणजे जीवनाचं उद्दिष्ट सुखप्राप्ती होय. आता प्रश्न एवढाच उरतो की या सर्व धडपडीतून सुख मिळते का? मिळतच नाही असं म्हणता येणार नाही. पण ते टिकते का? समुद्राच्या लाटांप्रमाणे सुखाच्या उर्मी अखंड येत राहतात आणि जात राहतात. 2 उर्मींच्या मध्ये स्थिर असलेलं मात्र दुःखच आहे, हा एक भाग. दुसरं, समजा अखंड सुखच मिळत असलं तरी ते किती काळ राहणार? मरेपर्यंतच ना, म्हणजे त्याला काळाची मर्यादा आली. उद्दिष्ट प्राप्तीच्या आवश्यक साधनसामग्रीला मर्यादा आली. देह आणि काळ ही जीवनाची उद्दिष्टे प्राप्त करून घेण्याची साधनसामग्री. ती मर्यादित, म्हणून त्याबाबत काही योजना आखणे जरूर नाही आहे का? जरूर आहे. परंतु त्याकरता सुख कुठे आहे आणि कशावर अवलंबून आहे हे कळणे जरूर आहे. सुखप्राप्तीचं गमक समजून ज्या वस्तूच्या प्राप्तीकरता आपण धडपडतो त्या वस्तूत सुख नाही. कलाकृती कितीही सुंदर असली तरी अस्वस्थ मनाने तिचा आस्वाद घेता येत नाही. तसंच सुख हे केवळ मनाला संवेदित होतं, म्हणून सुख हे मनात आहे, मनाच्या स्वस्थतेवर आणि समतेवर अवलंबून आहे. मनाची स्वस्थता ही देहाच्या शक्तीसंग्रहावर अवलंबून आहे. भौतिक स्वरूपाच्या धडपडीत शक्ती वेच होत असतो आणि शांत स्थिर मानसिक अवस्थेत शक्तीसंग्रह होत असतो. स्थिर मानस हे ध्यानातून लाभत असतं. ध्यानातून स्थिर झालेल्या बुद्धीला जीवनाचं उद्दिष्ट, जे खरे सुख, ते आकलन होतं आणि त्याच्या अक्षय प्राप्तीकरता योजनाबद्ध जीवन व्यतीत होतं. आपला देह, त्याची कालमर्यादा, दैनंदिन जीवनात देहाकडून होणारा शक्तीवेच, शक्तीसंग्रहाची गरज, त्यातून होणारी अध्यात्म साधना, साधनेतून येणारी जीवनदृष्टी, कळणारे उद्दिष्ट आणि अकळणारी शांती व समाधान, या सर्वांचा अखीव व रेखीव विकास हीच खरी योजकता नव्हे काय? सोहम हंसहा.